श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, आठव्या अध्यायाच्या चौथ्या श्लोकावरील निरूपण काल आपण पाहिलं। अर्जुनाचे 7 प्रश्न, ज्याच्यावरून हा 8वा अध्याय निर्माण झाला, त्या 7 प्रश्नांपैकी 6 प्रश्नांवर देवाने उत्तर दिले। पहिलं, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, या 3 प्रश्नावरील उत्तर आपण परवा दिवशी पाहिले। आणि काल आपण निरूपण ऐकलं माऊलीचं कशावरती, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय। ते अधियज्ञाचं जे इतकं सुंदर निरूपण आणि इतकं सुंदर रूपकमय वर्णन माऊलीने केलं, आपल्या आनंद अद्वय स्वरूपाने, आपल्या आनंद अद्वैत पद्धतीने माऊलीने आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला। हे सगळे पडदे नाहीसे झाले म्हणजे उरलेला अधियज्ञ तो म्हणजे मीच आहे। अधियज्ञाची जी श्रेष्ठ स्थिती असते, त्या स्थितीमध्ये जाण्यासाठी कशाप्रकारे अष्टांग योगाचा मार्ग अवलंबायचा असतो आणि मग अहंकाराला भस्मीभूत करून शेवटी हळूहळू करत ज्ञानही पूर्णपणे ध्येयात विलीन होऊन जाते। ज्या ज्ञानाद्वारे हे सगळं जाणून घ्यायचं आहे, त्या ज्ञानाला साधन करून उत्तरोत्तर प्रगती करून 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 इतक्या उच्च दशेला जायचं आहे की ते ज्ञानसुद्धा भस्मीभूत होऊन जाईल, ते ज्ञानसुद्धा भाजल्या जाईल आणि निखळ उरेल ते अधियज्ञ, ते ब्रह्माची अनुपम स्थिती, त्याला अधियज्ञ असे म्हणतात। आता शेवटचा प्रश्न जो उरला तो म्हणजे, अंतकाळी देवा तुला तुझं स्मरण कसं होईल, याची काय हातवटी आहे हे मला स्पष्ट करून सांग, असं अर्जुनाचा हा शेवटला प्रश्न। आणि त्याच्यापासून आज 5वा श्लोक निर्माण होतोय। आज 8व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकापासून निरूपण आपण पुढे घेऊया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अंतकाले च मामेव स्मरन् मुक्ता कलेवरम् या प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयाः। आणि मरण्याच्या वेळी जो केवळ माझे स्मरण करत मरतो आणि माझे स्मरण करता करता शरीराचा त्याग करून जातो, तो निश्चयात्मक मतस्वरूप येतो, याविषयी अजिबात शंका बाळगण्याचं कारण नाही। जे आताची सांगितले होते अगाय अधियज्ञ म्हणितला जयाते, जे आधीची तयाते माते जाणो नियंती, ते देह झोळैसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसा मठ गगना भरूनी गगनीची असे। ये प्रतीतीचिया माज घरी तया निश्चयाची ओवरी, आली म्हणोनी बाहेरी नव्हे चिसे, ऐसे सभाय ऐक्य संचले मिची होऊनी असता रचिले, बाहेरी भूतांची पांचही खवले नेणतांची पडिली, उभया उभे पण नाही जयाची मा पडिलिया गहन कवन तयाचे, म्हणोनी प्रतीतीचे पोटीचे पाणी नहाले, ते ऐक्याची आहे ओतिली की नित्यतेची या हृदयी घातली, जैसी समरस समुद्री धुतली ऋणेची ना। अर्जुना, आता सांगितलं ज्यास अधियज्ञ म्हणतात ना, त्या मला जे पुरुष जिवंत असतानाच जाणून मरणकाळीही जाणतात, ज्याप्रमाणे मठ हा पोकळीने भरून पोकळीत असतो, त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच आत्मरूप होऊन आपल्या ठिकाणी वास करतात। अशा या उच्च अनुभवाच्या माजघरात निश्चयाच्या खोलीत त्यांना झोप आली म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही. याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिलेले असता बाहेर पाचही भूताच्या खपल्या पडल्या तरी त्यांना कळून येत नाही. हे पूर्ण शरीर खपलीप्रमाणे कधीही पडले हे त्यांना कळत नाही. जिवंतपणी सर्व व्यवहार करीत असता ज्यांना त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही त्यांना मग शरीर पडण्याचे संकट कोणते असणार? म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चयरूप पाणी हालत नाही, म्हणजे त्यांना अजिबात काही फरक पडत नाही. त्यांचा स्वरूप अनुभव हा कायम टिकलेला असतो. ती त्यांची प्रतिती ऐक्य रसाचीच जणू काय ओतलेली असते. अथवा त्रिकालाबाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काय घातलेलीच असते. त्यांची प्रतिती ऐक्यतारूपी समुद्रात जणू काय धुतली असल्यामुळे ती कधी मळतच नाही. अशी त्यांची प्रतिती म्हणजे त्यांचा आत्मभाव किंवा त्यांचा आत्मानुभव इतका उच्च पातळीचा असतो. पै यथावी घट बुडाला तो आत बाहिरे उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना तरी सर्पे कवच सांडिले का उबारे न वस्त्र फेडिले तरी सांग पा काही मोडले अवे वा माजी तैसा कारुहा आहाच भ्रंशे वाचुनी वस्तू ते साचलीची असे तेची बुद्धी जालिया विसुकुसे कैसे नियाता म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते जे मोकली ती देहाते ते मिची होती एरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण जो आठवू धरी अंतकरण तेची होईल. खोल पाण्यात जर एखादा मडक किंवा घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो आणि नंतर तो दैववेशात त्या पाण्यामध्ये असताना जर फुटला तर त्या घटात आतमध्ये असलेले पाणी काही फुटते का? ते आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी ते तर एकच आहे. किंवा सर्पाने कात टाकली अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तरी असे करण्यात अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का? सापांचे अवयव तशा तसेच होते आणि ज्याने वस्त्रे काढली त्याचे हातपाय आपल्या जागीच आहे. अगदी त्याप्रमाणे वर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी जी आत्मवस्तू जशी सर्वत्र भरलेली आहे तशा तशीच असते. तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर आता देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय असा कसा डगमगेल? मूळ प्रश्न होता की अंतकाळी तुझं स्मरण कसं राहील. देव सांगत आहे की जसा एखादा घट आतून आणि बाहेरून पाण्याने भरलेला आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये मी एक आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, एक शुद्ध आत्मा आहे हा बोध ठासून जर भरला आतून बाहेरून तर मग त्याला देह पडला तर देह पडण्याचे कष्ट तरी काय? त्यावेळी त्याचा जो दृढ निश्चय आहे की मी एक पवित्र आत्मा आहे तो तर त्याचा सुरूच आहे ना. एरवी साधारण विचारण करून पाहिले तरी मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो होतो. अंते मती सा गती, मरताना जे स्मरण असते त्याप्रमाणेच आपल्याला गती मिळते. ज्या वस्तूची आठवण होती तीच वस्तू तो होतो. मरता क्षणी जर हरणाची आठवण झाली तर दुसऱ्या जन्मात हरिण होतो. मरता क्षणी आपल्या पुत्राची पुत्रीची आठवण झाली तर त्यांच्या पोटी परत जन्म येतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतीने वाऱ्यासारखा पळत असता एकाएकी दोन्ही पावले निसटून अडात पडतो ना, तशी ती अवस्था त्याची होत असते. जैसा कोणी एको काकुळती पळता पवनगती दूपावली अवचिती कुहा माझी पडिला आता तया पडणया आरवते पडण चुकवावया परवते नाही म्हणोनी तेथे पळावे चिपळे ते वि मृत्यूचे निअवसरे येके जे येऊनी जीवा समोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी। एखादा माणूस काकुळतीने वाऱ्यासारखा पळत सुटला आणि पळता पळता एकाएकी दोन्ही पावले निसटून एखाद्या आडात पडला। आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकविण्याकरता दुसरा काही उपाय आहे का? काही धरायला काही नाही, त्याला पकडायला काही नाही आणि समोर त्याच्या शरीराची गती, पळण्याची गती इतकी जास्त आहे की त्या गतीचा जो गतिमानपणा आहे त्या गतिमानपणामुळे त्याला पुढे जाणे आहेच, म्हणून त्याला त्या आळामध्ये पडावेच लागेल, त्या विहिरीमध्ये त्याला पडावेच लागेल, त्याची इच्छा नसेल तरी पडावेच लागेल। ज्याप्रमाणे मृत्यूच्या त्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते ना, ज्या वस्तूकडे त्याचे मन लागते ती वस्तू होणे मग कोणत्याही प्रकाराने चुकत नाही। अंते मती सागती। आणि जेव्हा मनुष्य जागा असतो ना त्यावेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते। म्हणून शेवटच्या क्षणी ज्याला ज्या गोष्टीचा ध्यास असेल त्याला त्या गतीस जावेच लागते, त्याची इच्छा असो वा नसो, त्याने काहीही केलं असेल आधी, कितीही पुण्य केले असेल आणि शेवटल्या क्षणी एखादी वाईट वासना, वाईट विचार, वाईट प्रसंग त्याच्या स्मृतीत असेल तर त्याला त्या गतीस जावेच लागते। याचा इनडायरेक्ट इंटरप्रिटेशन असं, इनडायरेक्ट इंटरप्रिटेशन त्याचं असं आहे की आयुष्यभर आपल्या विचारांमध्ये पावित्र्य असायला पाहिजे। आपले विचार, आपलं मन, आपलं चिंतन हे खूप पवित्र असायला पाहिजे। विशेष म्हणजे म्हातारपणी ज्या क्षणी देह सोडण्याची वेळ येते त्या क्षणी मनात कसल्याही प्रकारचा द्वेष, कसल्याही प्रकारची ईर्ष्या, कोणाही बद्दलची वाईट भावना, चुगल्या, निंदा यापैकी कुठलीही ॲट्रिब्यूट्स आपल्या अवतीभोवती सुद्धा नको। काय पाहिजे? त्या परमपित्या परमात्म्याचे स्मरण, नामस्मरण, ज्ञानातीत भक्ती, ज्ञानाच्या पलीकडे गेलेली भक्ती, कशी ईश्वरमय भक्ती ज्यात कसल्याही प्रकारची काहीच अपेक्षा नाही आहे, जिज्ञासू, आर्त, अर्थार्थी याच्या व्यतिरिक्त चौथी जे अनन्य भक्ती, त्या परमात्म्याचं एकमेव परमात्म्याचं स्मरण, इतर काही नाही। मुखे नाम हाती टाळ्या, हात चालत जरी नसतील, चिपळ्या जरी हातात धरण्याची व्यवस्था आपली सोय नसेल, आपली लाचारी असेल, उठून बसू शकत नसेल तरी सुद्धा अंतर्मनामध्ये आतमध्ये ते नामस्मरण सुरू ठेवावे। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज परत परत हेच सांगतात। बाकी सगळं काही करा पण नामस्मरण सोडू नका। नामस्मरण सतत सुरू असलं तर शेवटी देवसुद्धा आपली मदत करायला येतो। त्या अंतकळे, त्या असहाय स्थितीमध्ये, त्या लाचार अवस्थेमध्ये तो देव आपली मदत करायला येतो आणि त्याच्याच इन्स्पिरेशनमुळे आपल्याला त्याचंच नाव स्मरते। आणि जर त्याचंच नाव शेवटा स्मरलं तर त्याच्याचपर्यंत जाणे तर निश्चित आहे ना। आणि जागता जव असी जे तव जेणे ध्याने भावना भावी जे, अरे डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्न। जागत असताना आपण झोप लागायच्या आधी बघा जशा प्रकारचे आपले विचार झोपता क्षणी चालू असतील ना, झोप लागल्यानंतर आपल्याला त्याचं स्वप्न पडते राजेहो। आपलं स्वप्नसुद्धा आपल्या विचारांनी रेग्युलेट होते। जर असं असेल तर अवचेतन मनामध्ये ज्या परमात्म्याला आपण ठेवू, त्याचं नामस्मरण ठेवू, तर ते नामस्मरण नक्की त्या लाचारीच्या वेळेला आपली मदत करेल। त्या क्षणी आपल्याला दुःख होण्याऐवजी त्या परमात्म्याचे स्मरण होईल आणि आपण त्या परमात्म्यापर्यंत पोचू, असा भाव माऊलींनी इथे प्रकट केलेला आहे। यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावित। हे कुंती पुत्रा, ज्या ज्या वस्तूचे स्मरण करीत मनुष्याचा अंतकाली देहाचा त्याग करतो मनुष्य, त्या त्या वस्तुप्रत तो तिच्या स्मरणामुळे, तिच्या ठिकाणी चित्त एकाग्र झाल्यामुळे त्याला त्या त्या ठिकाणी जावंच लागतं। त्याची इच्छा असो वा नसो, त्याला त्या गतीत उतरावंच लागतं। ते मी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चितवा। अगदी त्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतकरणात राहते ना, तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते, आणि मरण समयी ज्यास जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो। आणि म्हणून सिद्धांत सांगतो की तू नेहमी माझे स्मरण कर, म्हणजे नक्की माझ्याप्रत येशील। तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच्च, मय्यर्पित मनो बुद्धिर् मामे वैश्यस्य संशयाम्। म्हणून सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर। युद्ध कर म्हणजे तू आपले कर्म कर, मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिला म्हणजे तू निसंशय मजप्रतच येशील। काय म्हणतात, मन व बुद्धी माझ्याशी माझ्या ठिकाणी अर्पण कर, पण काय सोपा आहे। म्हणून सदा स्मरावे माते चित्वा, डोळा जे देखावे का कानी हनाईकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे, ते आत बाहेरी आगवे मीची करून घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे, अगाय सया जरी जाहलिया मग नमरीचे देह गेलिया, मा संग्रामो केलिया भय काय तुज, तू मन बुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, तरी माते चिगा पावसी हे माझी भाक, हेच काही सयावरी होये ऐसा जरी संदेहो वर्तता आहे, तरी अभ्यासुनी आदि पाहे मग नव्हे तरी कोपे। डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानाने जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे, वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल, आणि मग सर्व काळ सहज मीच आहे असे तुला अनुभवाला येईल। आणि असे जर झाले मग देह नाहीसा झाला तरी तू मरत नाही, मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे। तू मन बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण कर, आणि असे केलेस तर मग माझ्याशी एकरूप होशीलच, हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे। अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा, आणि मग ती स्थिती झाली नाही तर मग मला सांग, माझ्यावर रागव। आता खूप महत्त्वाचे सिद्धांत इथे सांगितलेले आहेत। तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे, महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी, त्यांनी एक अत्यंत सोपा सिद्धांत प्रतिपादित केला होता सर्वसामान्यांसाठी। हिंदीमध्ये म्हणायचे, बुरा मत देखो बुरा मत बोलो बुरा मत सुनो, गांधीजी के तीन बंदर। आता ते कुठून आले, ते गीतेच्या या श्लोकातून आले। कोणता स्वत, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच्च, मय्यर्पित मनो बुद्धिर् मामेव वैश्य संशयम्। या श्लोकातून तू जे काही पाहतोस, डोळ्यांनी जे पाहतोस, कानाने जे ऐकतोस, बोलतोस वाणीने जे बोलतोस, हे सर्व करताना फक्त माझे स्मरण ठेव। कुठेही काहीही वाईट कल्पू नको, वाईट पाहू नको, वाईट बोलू नको, वाईट ऐकू नको, याच्या गोष्टी ऐकून त्याला सांगू नको, त्याची चुगली इथे लावू नको, इथल्या वाईट गोष्टी तिथे करू नको, जे पाहावे तेच पाहावे, वाईट पाहू नको, आपल्या वाणीने वाईट उच्चार करू नको. महात्मा गांधीचे हे तीन सिद्धांत. पण याही वर जाऊन चौथा आणखीन एक सिद्धांत आहे की चिंतनात वाईट विचारसुद्धा करू नको. बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा मत देखो आणि बुरा मत सोचो. विचार, बुद्धी, बुद्धीपासून निर्माण होणारे विचार हे सुद्धा कलुषित करू शकतात. आणि आज विचारांमुळे सर्वत्र कलुषितपणा आलेला आहे. भावाभावांमध्ये भांडणं, बहिणी बहिणींमध्ये भांडणं, भावा बहिणींमध्ये भांडणं, शेजाऱ्यांमध्ये भांडणं या वाईट विचारांमुळे. वस्तुस्थिती काय आहे? कोणी कोणाला काही देऊ शकत नाही आणि कोणी कोणाचं काही हिसकावू शकत नाही. हे सगळे मिथ्याभास. आपसात वाईटपणामुळे क्लेश, द्वेष, ईर्ष्या या सर्व गोष्टींपासून निर्माण झालेलं. आणि याच्यामुळे अंतकाळी आपल्याला कसं काय स्मरण होणार देवाचं? आपण कशी काय अपेक्षा करावी की त्या लाचारीच्या अवस्थेत जेव्हा घोटभर पाणीही आपल्या हाताने घेता येत नाही, अशा अवस्थेत आपल्याला देवाचं नामस्मरण राहील, देवाचा आपण विचार करू शकू, कशी अपेक्षा करावी? सगळं आयुष्य तर वाईट गोष्टी करण्यात गेल्या, वाईट संगतीत गेल्या, वाईट लोकांबरोबर चुगल्या चपाट्या करण्यात सगळं आयुष्य गेलं. आता अंतकाळी तो देव कशी काय मदत करेल? कसं काय नामरूपात्मक आपलं मूळ स्वरूप आपल्याला कसं काय आठवेल? म्हणून मन आणि बुद्धी यांना स्वरूपात अर्पण करशील तरच हे शक्य आहे. किती सुंदर! तू मन बुद्धी साचेसी, जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी, हे माझी भाक. काय कॉन्फिडन्स आणि किती व्यवस्थितपणे सांगत आहे माऊली. तू मन बुद्धी साचेसी, मन आणि बुद्धी मला खरोखर अर्पण, पण साचेसी, खऱ्या खुऱ्यापणाने, त्यात खोटेपणा नको. नुसतं मोठे मोठे संस्कृतचे श्लोक आणि सुंदर सुंदर बोव्या आणि त्याच्यावरचं विवचन, प्रवचन, निष्कर्षण हे करण्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा त्याची प्रॅक्टिस कर. मन आणि बुद्धी मला अर्पण कर. तू मन हे मीची करी, माझी याची स्वरूपी एक करी. तू मन बुद्धी साचेसी, जरी माझी या स्वरूपी अर्पिसी, माझ्या स्वरूपाला तू अर्पण जर करशील, तर तरी मातेची गा पावसी, हे माझी भाक, हे माझं वचन आहे राजा, तू नक्की मला पावशील, त्यात संशय नाही. हेच काही सयावरी होय, ऐसा जरी संदेह वर्तत आहे, तरी अभ्यासूनही आधी पाहे, मग नव्हे तरी कोपे. अरे हे कसं होते हे जर तुला वाटत असेल की हे असं कसं होते याबद्दल जर संशय वाटत असेल, तर तू संशय कशाला बाळगतो, स्वतः याचा अभ्यास करून पहा. आणि जर असं नाही झालं तर मग माझं नाव बदलून टाक, असं देव इथे गॅरंटीड पद्धतीने अर्जुनाला हा सिद्धांत सांगत आहे. हा आपल्यासारख्या लोकांसाठी, तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी, आपल्यासारख्या गृहस्थांसाठी, सांसारिक लोकांसाठी फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. जगावं कसं हे गीता ज्ञानेश्वरी सांगते. शेजार धर्म म्हणजे काय गीता ज्ञानेश्वरी शिकवते. भाऊबंदकी म्हणजे काय, भावकी म्हणजे काय हे गीता ज्ञानेश्वरी शिकवते. माय बाप हो हे फार सोपं आहे, पण ज्ञानेश्वरी नुसते शब्द नसून हे आत्मसात करण्याचं एक शास्त्र आहे. एकतरी ओवी अनुभवावी ही महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी यात लिहिलेल्या आहे, अनेक सिद्धांत आहे, एकाहून एक सोपे सिद्धांत आहे. पण आपली तयारी कशी असावी? एकतरी ओवी अनुभवावी, हा अनुभव करण्याचा विषय आहे, हे अनुभव करण्याचं शास्त्र आहे. आज इथेच थांबूया. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.